23 गॉड्स फायनल प्रिया म्हणजे देवाचं अखेरचं नम्रपणे लोकांना आव्हान करणं किंवा विनंती करणं. मग येशू म्हटलं त्यांना सांग जे जगामध्ये आहेत की त्यांनी खूप बडाई मारू नये आणि अशा व्यर्थ अशा धन संपत्तीमध्ये त्यांनी भरोसा ठेवू नये, परंतु त्यांनी जिवंत देवावर त्यांचा भरोसा ठेवावा जो सर्व गोष्टी खूप समृद्धीने देत असतो याचा चांगला उपयोग घेण्यासाठी. आत्म्यामध्ये तुम्ही चाला आणि म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. तुम्ही फसवले जाऊ नका, कारण देव हा असा आहे की त्याची थट्टा केली जाणार नाही. जे काय मनुष्य पेरतो तेच तो त्याची कापणी तो करील. जर तुम्ही दैहिक गोष्टी जर पेरल्या तर तुम्ही नाशाची कापणी कराल, जर तुम्ही आत्मिक गोष्टी जर पेरल्या तर तुम्हाला सार्वकालिक जीवनाची कापणी ही करता येईल. देहाची कर्मे व्यभिचार जार कर्म अशुद्धपणा मूर्तीपूजा चेटकी विद्या क्रोध द्वेष करणं मद्यपान किंवा दारू पिणं आणि रंगेलपणा आणि अशा ह्या गोष्टी आहेत. जे कोणी ह्या गोष्टी करत ते देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. आत्म्याची फळं हे आहेत प्रीती लव आनंद जॉय पीस शांती पेशन्स जेंटलनेस सौम्यता चांगुलपणा विश्वासूपणा इंद्रिय दमन आणि नम्रता. हे ख्रिस्ताचे लोक हे पाळतात आणि जे ख्रिस्ताचे आहेत त्यांनी त्यांच्या शरीराला त्या वधस्तंभावर खेळलेलं आहे त्या वासनांच्या बरोबर. ज्यावेळेस देवाचं वचन पूर्ण होणार आहे त्यावेळेस हा शेवट येणार आहे. कुठल्याच माणसाला तो दिवस किंवा ती घटका ही माहितीने ज्यावेळेस देवाच्या पुत्राचं येणं पुन्हा पृथ्वीवर होईल. पुत्राला देखील हे माहिती नाही, फक्त हे पित्याला हे माहिती आहे. देवाचा शब्द हा लवकर पूर्ण होणार आहे आणि पूर्ण होत आहे. तुम्ही एका लहान लेकराप्रमाणे या माझ्याकडे आणि मी तुमचे सर्व जे देहाचे अशुद्ध पाप आहेत किंवा जे कर्म आहेत ते मी साफ करेल. तुम्ही मला म्हणा की प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये आणि माझ्या पापांची क्षमा कर. मला माहिती आहे की मी एक पापी आहे आणि मी त्या पापांसाठी पश्चाताप करतो. तुझ्या पवित्र रक्तामध्ये तू मला धुवून टाक आणि मला शुद्ध आणि स्वच्छ कर. मी तुझ्या विरुद्ध तुझ्या स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे आणि माझी लायकी नाही तुझा पुत्र व कन्या होण्याची. मी तुझा स्वीकार विश्वासाने माझा तारणारा म्हणून करत आहे. मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या हृदयाप्रमाणे चालणारे असे पालक देईल आणि मी तुमचा मेंढपाळ होईल. तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईल. देवाचं वचन हे वाचा आणि एकमेकांना मिळण्याचं तुम्ही सोडू नका. पूर्ण तुमचं जीवन हे तुम्ही मला द्या आणि मी तुम्हाला राखेल. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा टाकणार नाही. लोकांना एका आत्म्याने आपल्याला पित्याकडे जाता येतं. मी प्रार्थना करतो की तुम्ही याल आणि तुमचं हृदय हे प्रभूकडे द्याल.